नर वानर गण स्तनी वर्गाच्या अपरा स्तनी उपवर्गातील एक गण। या गणामध्ये नर माणूस वानर माकड कपी इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो। या प्राण्यांमध्ये उच्च दर्जाचे अनुकूलन घडून आलेले आहे। नर वानर गणातील प्राण्यांमध्ये आदिम अपरा स्तनी प्राण्यांचे कीटकाहारी गणातील प्राण्यांचेही विशेष काही गुणधर्म आढळत असून त्यांचे अन्य गुणधर्म वेगळे असतात। या गणातील प्राण्यांची सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत। हे प्राणी सामान्यत सर्वभक्षी आहेत। त्यांना हाताचा अथवा पायाचा अंगठा इतर बोटांच्या समोर आणता येतो। अगदी खालच्या दर्जाचे नर वानर उदाहरणार्थ लेमूर हालचाल करताना हातापायांचा उपयोग करतात। लेमूरपेक्षा वरच्या दर्जाचे नर वानर हातांच्या साह्याने झाडांवर चढतात, फांदी पकडून लोंबकळतात किंवा एका फांदीवरून दुसरीकडे जातात। यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाचे नर वानर मागील पायांवर उभे राहून चालू शकतात किंवा धावू शकतात। उदाहरणार्थ बेंबून हातापायाच्या बोटांच्या टोकांवर चपटी नखे किंवा काही वेळा नख्या असतात। चेहऱ्याचा काही भाग आणि हाताचा आणि पायाचा तळवा सोडून शरीरावर केस असतात। वक्षमेखलेत जत्रुकास्थी खांद्याचे हाड असते। छातीवर दोन स्तनग्रंथी असतात। डोळ्यांची खोबण अस्थींनी वेढलेली असते। दातांचे पटाशीचे दात सुळे उपदाढा आणि दाढा असे चार प्रकार असतात। मात्र दातांची संख्या इतर गणांहून कमी असते। डोळे चेहऱ्याच्या समोर असून द्विनेत्री दृष्टी असते, त्यामुळे त्यांच्या अनेक जाती गंध आणि श्रवण क्षमतेऐवजी दृष्टी क्षमतेचा अधिक वापर करतात। कवटी आणि कवटीतील बृहत रंध्र म्हणजे पश्चतालू रंध्र पाठीच्या कण्याकडे अधिक झुकलेले असते। जेव्हा चतुष्पाद अवस्थेतून हे प्राणी दोन पायांवर उभे राहू लागले तेव्हा त्यांच्या कवटीतील हा भाग पाठीच्या कण्याकडे झुकला, त्यामुळे या प्राण्यांना शरीराचा तोल सांभाळता येऊ लागला आणि त्यांना समोरचे आजूबाजूचे दूरपर्यंत पाहता येऊ लागले। त्यांचा मेंदू आकाराने मोठा आणि विकसित असतो। प्रमस्तिष्क मोठे असून त्यावर वळ्या असतात। हे प्राणी बुद्धिमान आणि समाजप्रिय आहेत। त्यांच्या अनेक जाती समूहाने राहतात। नराची वृषणे वृषणकोशात असतात आणि शिश्न लोंबते असते। मादीमध्ये गर्भावधी आणि भ्रूणाचा विकासकाल दीर्घ असतो। मादी सामान्यपणे एका वेळी एकाच पिलाला जन्म देते आणि माता पिता पिलांची काळजी घेतात। नर वानर अशा प्रकारे भ्रूणाचा विकासकाल दीर्घ असतो। मादी सामान्यपणे एका वेळी एकाच पिलाला जन्म देते आणि माता पिता पिलांची काळजी घेतात। नर वानर गणाच्या सुमारे 376 जाती आहेत। नर वानर गणाचे दोन उपगण पडतात, प्रोसिमियाय आणि दुसरा म्हणजे अँथ्रोपॉइडिया। प्रोसिमियाय या उपगणात 6 कुले असून त्यात अंतर्भूत प्राणी खालील प्रमाणे आहेत। ट्युपेइडी या कुलातील प्राणी लहान आणि सडपातळ असून खारीसारखे असतात। उदाहरणार्थ श्रीव। दुसरा प्रकार आहे लेमुरॉइडी। या कुलातील प्राणी वृक्षवासी असून निशाचर आहेत। डोळे मोठे मोठे असून खोबणीतून थोडे बाहेर आलेले असतात। उदाहरणार्थ लेमूर। दुसरा उपप्रकार आहे इंड्रीडी। या कुलातील प्राणी लेमुरांपेक्षा बरेच मोठे असतात। ते वृक्षवासी असून पूर्णपणे शाकाहारी असतात। त्यांचे 2 ते 5 प्राण्यांचे कौटुंबिक गट असतात। उदाहरणार्थ इंड्री। आणखी एक उपप्रकार आहे डॉटोनिडी। या कुलामध्ये एकाच प्रजातीचा समावेश आहे। हे प्राणी एकलकोंडे आणि निशाचर असतात। उदाहरणार्थ आय आय. आणखी एक उपप्रकार आहे लोरीसिडी. या कुलातील प्राणी वनात राहणारे आणि वृक्षवासी असून ते रांगत रांगत पुढे सरकतात. त्यांचे मुस्कट आखूड असे असते आणि डोळे मोठे असतात. उदाहरणार्थ दक्षिण भारतातील लाजवंती किंवा लोरीस. आता आपण टारसी इडी हा उपप्रकार काय आहे ते बघूया. या कुलात एकच प्रजाती आहे. हे प्राणी लहान असून त्यांच्या शेपटीच्या टोकावर केसांचा झुपका असतो. उदाहरणार्थ टारसियर. आता अँथ्रोपॉइडिया या प्रकाराकडे आपण वळूया. या उपगणामध्ये दोन श्रेण्या आहेत, त्या प्लॅटिरिनी आणि कॅटॅरिनी या नावांनी ओळखल्या जातात. प्लॅटिरिनी या श्रेणीमध्ये पश्चिम गोलार्धातील म्हणजेच नव्या जगातील माकडांचा समावेश केला आहे. यातल्या प्राण्यांमध्ये नाकपुड्या एकमेकींपासून दूर असतात. हाताचा अंगठा बोटांसमोर आणता येत नाही. काहींचे शेपूट हुकासारखे वळलेले असून त्याद्वारे ते झाडाला लोंबकळू शकतात. ढुंगणावरचे घट्टे श्रोणीकिण आणि गालातील पिशव्या कपोलकोष्ठ नसतात. या श्रेणींमध्ये खालील दोन कुले आहेत. पहिलं कुल आहे कॅलिथ्रिसिडी. या कुलातील प्राणी फार लहान असून ते वृक्षवासी आणि दिनचर आहेत. कान मोठे असून त्याच्यावर पांढरट केसांचे झुपके असतात. उदाहरणार्थ रेशमी मॉर्मोसेट टेमॅरिन सेबिडी. या कुलातील प्राणी वृक्षवासी आणि दिनचर आहेत. त्यापैकी बऱ्याच प्राण्यांचे शेपूट हुकासारखे वळलेले असते. उदाहरणार्थ स्पायडर माकड, शिवाय हाऊलर माकड. कॅटॅरिनी. आता ही जी श्रेणी आहे ना, ती जगाच्या पूर्व गोलार्धातील म्हणजे जुन्या जगातील माकड, कपी आणि माणूस यांचा समावेश त्याच्यात केलाय. या प्राण्यांच्या नाकपुड्या जवळजवळ असून त्यांची भोकं खालच्या बाजूला असतात. हाताचा अंगठा आणि इतर बोटांसमोर आणता येतो. शेपूट पकड घेणारं नसतं, तर काहींमध्ये ते अवशेषी सुद्धा असतं. काहींमध्ये श्रोणीकिण आणि कपोलकोष्ठ असतात. या श्रेणीमध्ये खालील चार कुले आहेत. सर्कोपिथेसिडी हे एक कुल. या कुलातील प्राणी झाडावर चढण्यात पटाईत असतात आणि काही पूर्णपणे भूचर आहेत. उदाहरणार्थ मेंकाका माकड, रिसस माकड, बॅबून, मँड्रिल आणि नासा वानर म्हणजे लंगूर. दुसरं कुल म्हणजे हायलोबेटिडी. या कुलातले प्राणी सडपातळ आणि फार चपळ असतात. त्यांच्यामध्ये श्रोणी किणांची वाढ चांगली झालेली असते. उदाहरणार्थ गिबन, शिवाय सियामँग. तिसरं कुल आहे पॉन्जिडी. या कुलामध्ये कपींचा समावेश करण्यात आलाय. या प्राण्यांमध्ये आणि मानवात बरंच साम्य आहे. उदाहरणार्थ चिंपॅन्झी, गोरिला, ओरँगुटान. आता होमिनिडी हे जे कुल आहे त्यात मानवाचा समावेश असून शरीर ताट उभं असतं. शरीराचा सर्व भार पायांवर असतो. उदाहरणार्थ मानव, आधुनिक आणि लुप्त पूर्वगामी. आजही जगभरामध्ये उष्ण प्रदेशातल्या दुर्गम भागात काही अमानुषाभ नर वानर मोठ्या संख्येने राहतात. त्यांना नॉन होमिनॉयड असं म्हणतात. त्यांच्या काही जातींशी अजूनही माणसाचा संपर्क आलेलाच नाही. 1990 सालानंतर वैज्ञानिकांनी मॅलागॅसी, आफ्रिका, आशिया आणि ब्राझील येथे नरवानराच्या काही नवीन जाती आढळल्याचं सुचवलंय. या जाती वन्य अवस्थेत असून त्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याचं लक्षात आलंय. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने तयार केलेल्या धोकादायक जातींच्या यादीत या जातींचा समावेश केलेला आहे. सध्या या जातींचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही नोंद प. व्ही. सोवनी यांनी लिहिली आहे. आता वळू पुढील नोंदीकडे.